नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती. पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपये प्रतिलिटर वाढ. किरकोळ विक्री दर मात्र जैसे थे कायम. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रांश पाटील याला 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने जमियत उलेमा ए हिंदच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाची दखल घेतली. यासंदर्भात इतरही अनेक याचिका असून त्यावर तत्काळ सुनावणी आवश्यक असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात 2 रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. मात्र या करवाढीचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. ही करवाढ उद्यापासून लागू होणार आहे. मात्र इंधनाच्या किरकोळ विक्री दरात यामुळे कोणतीही वाढ करू नये असे निर्देश सरकारने तेल कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरातही 50 रुपये वाढ करण्यात आली आहे. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 1 सिलेंडर 550 रुपयांना तर सर्वसामान्य ग्राहकांना 1 सिलेंडर 853 रुपयांना मिळेल असं हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिले आहेत. दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोगशाळेचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवरील अद्ययावत तंत्रज्ञान या प्रयोगशाळांमध्ये उपयोगात आणले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नवयुग हे सायबर गुन्ह्यांचं असल्यामुळे पोलीस यंत्रणेनं तंत्रज्ञान स्नेही असण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले,
भविष्य हे स्ट्रीट क्राईमपेक्षाही सायबर क्राईमचं आहे आणि सायबर क्राईमची डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्वाचा फोर्स लागणार आहे. कारण जो चोर आहे तोही डिजिटली सॅव्ही असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सॅव्ही राहावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीनी इक्विप्ड असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्वाच्या आहेत. अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातनं सायबर क्राईम तो डिसायफर करू शकतो.
पोलीस विभागाच्या मोबाईल फॉरेन्सिक युनिट व्हॅन, मोबाईल व्हिक्टीम स्पॉट युनिट व्हॅन, अत्याधुनिक पोलीस दुचाकीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम तसंच पोलीस खात्यातले विविध अधिकारी उपस्थित होते. दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार तसंच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. दिव्यांगांच्या रोजगाराकरता धोरण तयार करण्यात येणार असून रोजगार तसंच स्टॉलबाबतचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास आणि उद्योग विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डिजिटल स्कूल या संकल्पनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 111 शाळांमध्ये इंटरअॅक्टिव्ह टच पॅनल आणि डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचं लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेतल्या 2 विद्यार्थ्यांनी शिंदे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणात 5 पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले. यासाठी सहआयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही उच्च न्यायालयानं दिले आहेत. विडंबनकार कुणाल कामराने मुंबई पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवाल FIRला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक वक्तव्य केल्याबद्दल कामराविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. राज्यघटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यासह मूलभूत अधिकारांवर घाला घालणारी ही कारवाई असल्याचा दावा कामरानं या याचिकेत केला आहे. या याचिकेवर 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पुढील उपचारासाठी हवाई रुग्णवाहिकेने लातूरहून मुंबईत नेण्यात आलं. ही हवाई रुग्णवाहिका मुंबईत दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोहोचली. दरम्यान मनोहरे यांच्या प्रकृतीत लातूर इथं सुधारणा होऊन ते धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मनोहरे यांनी परवा घरगुती वादातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आरोग्यविषयक जागरुकता वाढवण्यासाठी आज जगभरात सर्वत्र आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. यावर्षीच्या आरोग्य दिवसाची मध्यवर्ती संकल्पना निरोगी सुरुवात आशादायक भविष्य अशी आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणं हा या संकल्पनेमागचा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त दिलेल्या संदेशात अधिक सुदृढ आणि निरोगी जग निर्माण करण्याचा संकल्प पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. आरोग्य हाच कोणत्याही प्रगतीशील समाजाचा पाया असतो असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान येत्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्रालयाअंतर्गत मोरारजी देसाई योग संस्थेनं ओडिशामध्ये भुवनेश्वर इथं आजपासून 75 दिवसांच्या योग महोत्सवाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. जाधव यांनी या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली.
अंतर्राष्ट्रीय स्तर पर हमारी देश की जो धरोहर है, हमारी देश का जो पुराने जमाने से योगा चलते आ रहा है, उसको पूरे दुनिया में ले जाने का काम हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने किया. ये 11वां जो हमारा योग दिवस हम 21 जून को मना रहे, तो उसका 100 दिन का काउंटडाउन कार्यक्रम हमने तय किया था और हर 25 दिन के बाद में देश के हर एक कोने में ये कार्यक्रम होने जा रहे हैं.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. तसंच विविध आरोग्य सेवा योजनांचा प्रारंभही करण्यात येणार आहे. 6 जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सुविधेचं उद्घाटन, ई सुश्रुत या संकेतस्थळाचा विस्तार, शुश्रूषागृह नोंदणी प्रणालीचं ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण इत्यादी उपक्रमांचा यात समावेश आहे. धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीसाठी शासनाने 403.89 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. या वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्या विस्तारित इमारतीसाठी 8,26,000 चौरस फूट क्षेत्रावर बांधकाम करण्यात येणार असून अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरच याची निविदा प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. ब्युनोस आयर्स इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटील यानं 10 मीटर एअर रायफलमध्ये पुरुषांच्या गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. विश्वचषक स्पर्धेतलं हे त्याचं दुसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं माजलगाव रस्त्यावर गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला. या ट्रकमध्ये 20,97,000 रुपयांचा मुद्देमाल आढळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातून भीमा नदीत उद्या पाणी सोडण्यात येणार आहे. नदी काठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 9:00 पाणी सोडलं जाणार असून विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याचं पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी या उपक्रमात आज अनेक नागरिकांचे प्रश्न तात्काळ निकाली निघाले. शिधापत्रिका, सामाजिक अर्थसहाय्य योजना, जमिनीच्या मोजणीचे प्रलंबित प्रकरणं, फेरफार अशा समस्यांचा यात समावेश होता. हक्काचे ठराविक मानधन द्या या मागणीसाठी ग्राम रोजगार सेवकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केलं. ग्राम रोजगार संघटनेच्या या आंदोलनात शेकडो ग्राम रोजगार सेवक सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर शहरासह गेल्या 2 दिवसांपासून उन्हाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याने पुन्हा उष्णतेची लाट आली आहे. नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय धानोरकर यांनी केलं आहे. दरम्यान राज्यात सर्वाधिक तापमान अकोला इथं 43.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं 39, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं 40 तर नांदेड इथं 40.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. हवामान शास्त्र विभागाने राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयकाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची सहमती, सायबर गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी प्रयोगशाळांचे जाळे सक्षम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रुद्रांश पाटील याला 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.